chinimandi.com podcast.
व्हिजिटेरी शुगर मार्केट अपडेट. आज शनिवार 6 मार्च 2021. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 राहिला. 33 साखरेचा व्यापार 3,210 ते 3,250 रुपये राहिला. रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,030 ते 3,065 रुपये राहिला. 33 साखरेचा व्यापार 3,075 ते 3,200 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,160 ते 3,195 रुपये राहिला. 33 साखरेचा व्यापार 3,170 ते 3,250 रुपये राहिला. उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,170 ते 3,210 रुपये. गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,101 ते 3,111 रुपये. 33 साखरेचा व्यापार 3,121 रुपये आणि नव्या 33 साखरेचा व्यापार 3,121 ते 3,141 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,220 रुपये ते 3,270 रुपये राहिला. 33 साखरेचा व्यापार 3,295 रुपये राहिला. हे सर्व दर GST सोडून आहेत.